नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 71 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश. जेईई अडवान्स परीक्षेचा निकाल जाहीर. मुंबईची द्विजा पटेल मुलींमध्ये पहिली. जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर गोळीबार, बस दरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 धावांनी रोमहर्षक विजय. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं राज्याच्या अनेक भागात काल वेळेपूर्वी आगमन. आता सविस्तर बातम्या. देशाचे 15वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे दुसरेच पंतप्रधान आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच सलग 3 वेळा देशाचं पंतप्रधान पद भूषवलं होतं. राष्ट्रपतींनी काल नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यासह 30 जणांना केंद्रीय मंत्रिपदाची, 5 जणांना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार, तसंच रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह 36 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. या कार्यक्रमाला विविध देशांचे प्रमुख, मान्यवर राजकीय नेते, उद्योजक तसंच विविध क्षेत्रातल्या नामवंतांसह आशियातल्या पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव, पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रीती साहू, गोंदियाचे लोकोपायलट स्नेहसिंह बघेल, नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकिशोर पाटील यांच्यासह अनेक आमंत्रितांनी उपस्थित राहून मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या. दरम्यान मंत्रिमंडळाच्या या शपथग्रहण सोहळ्यादरम्यान राज्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जळगाव, नाशिक आणि अनेक शहरांमध्ये मिठाई वाटून तसंच आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. संसदेत काँग्रेसच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळून तो अधिक सशक्त झाला असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं. भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अडव्हान्स परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. दिल्लीच्या वेद लाहोटीनं 360 पैकी 355 गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावलं, तर मुंबईच्या द्विजा पटेल या विद्यार्थिनीनं 332 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. 26 मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतून 48,248 उमेदवार पात्र ठरले असून त्यात 7,964 महिला उमेदवार आहेत. विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. दरम्यान वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीटमध्ये 1,500 अधिक उमेदवारांना देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांचं पुनरावलोकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 4 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषद एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही समिती एका आठवड्यात आपल्या शिफारशी सादर करेल आणि त्यानुसार या उमेदवारांचे निकाल सुधारले जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. 4 जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले. अनेकांनी या प्रकरणी न्यायालयांमध्ये धाव घेतली तर ही परीक्षा नव्यानं घेण्यात येण्याची मागणीही अनेकांकडून केली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. ही बस शिवखोरी गुहेतून कटरा इथं जात होती. दहशतवाद्यांनी बस चालकावर गोळी चालवल्यानं त्याचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळल्याचं पोलिसांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. राज्यभरातल्या सुमारे 39,000 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. 31 डिसेंबर 2023 अखेर निवडणुकीला पात्र असलेल्या 93,342 सहकारी संस्थांपैकी 50,238 संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 10,783 संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात प्रलंबित असलेल्या 20,130 आणि यावर्षी निवडणुकीला पात्र ठरलेल्या 7,827 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूयॉर्क इथं झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 19 षटकात 119 धावांवर सर्वबाद झाला. ऋषभ पंतनं 42 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला पाकिस्तानचा संघ 20 षटकात 113 धावाच करू शकला. हार्दिक पांड्यानं 2 तर अक्षर पटेल आणि अर्षदीप सिंहनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. चार षटकात 14 धावा देत 3 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत काल झालेल्या अन्य सामन्यांमध्ये स्कॉटलंडनं ओमानचा तर वेस्ट इंडिजनं युगांडाचा पराभव केला. महाराणा प्रताप यांच्या 484व्या जयंतीनिमित्त काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. पैठण शहरात परदेशीपुरा इथं महाराणांच्या शिल्प प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विद्यापीठातले अधिकारी कर्मचारी यांनी यावेळी आदरांजली अर्पण केली. परभणी जिल्ह्यासह इतर 6 जिल्ह्यात जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं 6 जिल्ह्यातल्या 25 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात येणारी हत्यारं, मोबाईल आणि वाहन असा एकूण सुमारे 5.5 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला. गजानन वाघमारे, जाकेर मन्सार कुरेशी, सुरेश खिल्लारे अशी आरोपींची नावं असून त्यांनी स्थानिक 10 साथीदारांच्या मदतीनं अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्याचं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या मोठ्या टोळीचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शहरातल्या सोनोग्राफी तसंच गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 5 तारखेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 34 सोनोग्राफी केंद्र तसंच 15 गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपली बलस्थानं ओळखून आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि व्यवसायाभिमुख कौशल्ययुक्त शिक्षणाची गुणवत्तेला जोड देऊन आयुष्यात यशस्वी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी केलं आहे. ते काल धाराशिव इथं ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्याच्या अनेक भागात काल वेळेपूर्वी आगमन झालं. साधारणपणे 11 जूनला मोसमी पाऊस मुंबईत पोहोचतो, त्या तुलनेत काल 2 दिवस आधीच मोसमी पावसाचं मुंबईत आगमन झालं. राज्यात अकोला, बुलढाणा, ठाणे, नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर इथं काल नियोजित तारखेच्या 1 दिवस आधीच मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली. सायंकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुमारे 57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जालना, बीड, परभणी तसंच धाराशिव शहरासह जिल्ह्यातही काल दुपारनंतर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात काल 2 वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. किनवट तालुक्यातल्या सावरी घाटात काल सकाळी एका ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात ट्रकही भस्मसात झाला. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अन्य एका घटनेत लोहा तालुक्यातल्या बेट सांगवी इथं दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. 18 आणि 19 वर्ष वयाचे 2 तरुण विहिरीत पोहत असताना बुडाले. बेशुद्ध अवस्थेत त्यांना विष्णुपुरी इथं शासकीय रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. नाशिक जिल्ह्यात काल पावसाशी निगडीत घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. देवळा तालुक्यातल्या तिसगाव इथं वीज कोसळल्यानं आकाश देवरे यांचा मृत्यू झाला, तर देवळा तालुक्यातच उमराणे इथं पावसामुळे शेड कोसळल्यानं देवदास आहेर यांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सातारा देवळाई परिसरात महापालिकेच्या वतीनं गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नाविरोधात नागरिकांनी काल दुचाकी फेरी काढून निदर्शनं केली. आपल्या मागणीचं एक निवेदनही त्यांनी महापालिकेला सादर केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 71 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. मुंबईची द्विजा पटेल मुलींमध्ये पहिली. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 धावांनी रोमहर्षक विजय. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं राज्याच्या अनेक भागात काल वेळेपूर्वी आगमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.